कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सुप्रिया सुळे. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
तुमच्या लहानपणी कुठल्या सवयी होत्या की ज्या सोडवायला वेळ लागला, किंवा आईचा ओरडा खाल्ला, बाबांना कधी प्रोग्रेस कार्ड दाखवताना भीती वाटली का?
नाही, बाबांना कधीच प्रोग्रेस कार्ड दाखवताना भीती नाही वाटली, आईला दरवेळेस वाटली. कारण का, ओ व्हेरी स्ट्रिक्ट. आणि तेवढंच नाही, पण आमच्याकडे कसं आहे की माझ्या आईनीच आम्हाला प्रोग्राम असं केलं आहे की तुमचे वडिलांची जबाबदारी ही वेगळी आणि मोठी आहे. त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपला रिपोर्ट कार्ड, शाळा, कॉलेज, ग्रॅज्युएशन याच्यात नाही अडकवायचं. ही इज मेड फॉर बिगर थिंग्स. आणि त्याच्यामुळे महिला सबलीकरण वगैरे ज्या गोष्टी आपण बोलतो, त्या मी माझी दोन्ही आजी, आई, आत्या, मावशी, काकी, बहिणी या सगळ्यांच्यात पाहिलेले. आणि आमच्या घरातले सगळे महत्त्वाचे डिसिजन्स कुणाला खरं वाटणार नाही, पण आमच्या घरातल्या सगळ्या महिलाच घेतात. कारण का, आत्ता तरी मोबाईल आले आहे. समजा माझे वडील जळगावला दौऱ्यावर असतील आणि काहीतरी क्रायसिस आला, माझी आई कुठे शोधणार त्यांना? तिने सगळे निर्णय तिने घेतले. आणि त्याच्यात काही नाही, नॉर्मली आपल्या जमान्यात म्हणजे तुमची आई असेल, तुमची आजी असेल, या सगळ्या महिला कर्तृत्वानंच होत्या. आपल्याकडे एक झालं आहे समज की महिला हेल्पलेस असतात. माझं म्हणणं आहे की महिला हळव्या जरूर असतात, पण त्या हेल्पलेस कधी नसतात. तुम्ही बघा, एखाद्या महिलेला आपण काहीतरी बोललो, पटकन टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा तिच्या संघर्षाची वेळ होते, तेव्हा ती पदर कसून तिचा नवरा, मुलं, तिने विधवा झाली असेल तर विधवा महिला असेल ती, मुलं, सासू सासरे सगळ्यांचं ती करते. त्याच्यामुळे उपजतपणा म्हणजे त्याच्यात एक स्पेशल गॉड्स गिफ्ट टॅलेंट टू सर्व्हाइव्ह हे महिलांमध्ये असतंच असतं.
असं असतं ना की आईला पण जरा भीती वाटत असते की बाबा आता पॉलिटिक्स म्हटलं की का कोणास ठोक. पण लहानपणापासून असं मनात बिंबवलं जातं की अरे बापरे, आता हे खूप भयानक फील्ड असतं आणि हे खूपच यु नो डेंजर असतं आणि असे भयानक लोक ह्याच्यात असतात. तुम्हाला कधी ह्या सगळ्यांपासून थोडंसं दूर ठेवण्याचा आईने प्रयत्न केला?
माझ्या आईला राजकारण अजिबात आवडत नाही पहिलं तर. आणि दुसरी गोष्ट की माझ्या आयुष्यातले करिअर चॉईसेस जे केले ते मी सगळे स्वतः केलेले. तसं चॉईस मला कोण असं नाही धक्का मारून म्हटलं की नाही नाही तू राजकारणात आलीस तर देशाचं काय होईल, असं म्हणजे असल्या कोणी गोष्टी आमच्या घरात कोणी बोलत नाही ते हास्यास्पद आहे असं कोणी म्हणत असेल तर. आणि असं काही नाही आहे की मी राजकारणात आले नसते तर मला दुसरं करिअर ऑप्शन नव्हतं. ऑफकोर्स नॉट, इट्स अ चॉईस आय मेड विथ माय आईज ओपन. त्याच्यामुळे त्याच्यात होणारे रेपरकर्शन्स, त्याला जे लाईफस्टाईल बदल, इट्स अ चॉईस आय मेड. त्याच्यामुळे आय कॅनॉट कम्प्लेन अबाउट माय करिअर ॲट ऑल.
तुम्ही लहानपणी कुठल्या गोष्टीचा हट्ट करायचा? आता आपलं असतं की सायकल, फ्रॉक पर्टिक्युलर, सो कुठल्या गोष्टींची तुम्हाला सवय होती किंवा आवड होती?
हो, आवड म्हणजे अर्थातच खेळायची. जॉईंट फॅमिली असल्यामुळे कंटिन्युअस जी मोठी भावंडं करायची ते आपल्याला करायची नेहमीच इच्छा असते. आणि आम्ही एक अथलेटिक फॅमिली होते, त्यामुळे सगळं आमचे ॲक्टिव्हिटीज आउटडोअर्स. म्हणजे महाबळेश्वरला गेलं तर दिवसभर सायकलच चालवायची. पुण्याला मी लहानपणी यायची, प्रभात रोडला माझी आजी राहायची, तेव्हा अखंड कमला नेहरू पार्कमध्ये जाऊन तिथे गरगर 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 ती सायकल फिरवत बसायची. त्यामुळे आणि तेव्हा भाड्यानी सायकली मिळायच्या, हा कॉन्सेप्ट आताच्या पिढीला कळत पण नाही. पण प्यायला जायचं तिथे, भेळ ही चौपाटी वगैरे काही कॉन्सेप्टच नव्हते तेव्हा. त्याच्यामुळे एक अतिशय म्हणजे तेव्हा टी व्ही पण एवढा नव्हता खरं. माझ्या लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, हट्ट कदाचित मी सगळ्यात जास्त केलं असेल की सुट्टीला बारामतीला जाणे, फेवरेट डेस्टिनेशन इन द वर्ल्ड.
आणि आय एम शुअर की तुम्ही शेतीमधलं काही काम केलं असेल?
नॉट एट ऑल, आय वॉज अ व्हेरी लेझी चाइल्ड. हो, हायली लेझी. म्हणजे मलाही आजकाल वाटतं की व्हॉट हॅपन्ड. म्हणजे मला असं सोफ्यावरनं उठून करायला पण वाटायचं असं. आता मी थांबत पण नाही. आय मीन इट्स अ चॉईसेस वी ऑल मेक, लाईफ टीचर्स. आता मी एक मिनटं म्हणजे मी कुठल्याही एअरपोर्टला जर गेले आणि फ्लाईट डिले झाली तर मी किटकिट करत बसत नाही, मी तिथे त्या एअरपोर्टवर वॉक करत बसते. यू हॅव टू मॅक्सिमाइज युअर टाईम अँड यूज इट टू द बेस्ट.
खूप काही गोष्टी तुमच्याकडनं शिकण्यासारख्या, शिकतेच आहे इनफॅक्ट.
आय एम नॉट सो शुअर,
आय एम व्हेरी शुअर.
यु नो, शाळेमध्ये आपण मॅक्सिमम टाईम स्पेंड करतो, कुठले एक टीचर आहेत तुम्हाला लक्षात राहिले?
ओ माय गॉड, खूप टीचर. मिसेस तांबावाला असतील, इतका ओरडा त्यांचा खाल्लाय की पहिलं नाव त्याचं सेंट कोलंब हायस्कूल मुंबई. माझ्या आमच्या शाळेचा ग्रुप पण आहे, अजूनही आम्ही भेटतो. आणि आम्ही जेव्हा म्हणजे लहानपणापासून आमची सगळ्यांची लग्न झाली, मुलं झाली, आमची मुलं आता कॉलेजेसमध्ये आहेत, पण आमच्या शाळेतली जी नाती आहेत, मैत्री आहे, इट इज ॲब्सोल्युटली प्राइसलेस. आणि त्यांच्याबरोबर जे शेअर करता येतं ते मला नाही वाटत इतकं शेअर. नवीन फ्रेंड म्हणजे नवीन फ्रेंड्स होत राहतात माझ्या आयुष्यात, तर होतच राहतात. माय बिगेस्ट सपोर्ट सिस्टम इज माय फॅमिली अँड माय फ्रेंड्स. आय गेट माय स्ट्रेंथ फ्रॉम माय फॅमिली अँड फ्रेंड्स अँड आय एम ब्लेस्ड. मी जगात कुठेही गेले तरी मला फ्रेंड्स पटकन करता येतात. 93.5.